हरिः ओम् नमः आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तुगहतीभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथीभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय केशुमते च नमो ओहरस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नम आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नम ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च दीप्याय च परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती सद्भक्त राधिका वेल्हाळ आपल्या समोर आता सादर करते.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. माझी भारत फोर्सची नोकरी चालू होती. एक दिवशी स्वामी आणि मातोश्री सो ठरलं ते दोघे बसस्टॉपवरती आले नाहीत. मला खूप काळजी वाटली. वाटलं काय झालं असेल, कारण स्वामींचा एक स्वभाव विशेष होता की त्यांनी एखादी गोष्ट सुरू केली की ती ते एखादं व्रत असल्यासारखं पाळत असत. काय करावं ते समजेना. मी घरी जाऊन आवरून केंद्रात गेले. केंद्रात गेल्यावर समजलं की आज सद्भक्त मंगल खेरला देवाज्ञा झाली. मंगलचा अंतकाळचा प्रसंग आपल्या केंद्रातील सद्भक्त संजीवनी भवाळकर हिने लिहून ठेवलेला आहे, तो मी आपल्याला वाचून दाखवते. कुमारी मंगलखेर गुढीपाडव्याच्या दिवशी या जगातून गेली. तिच्या मृत्यूपूर्वी श्री स्वामी तिचे शेजारी होते. तिचा चेहरा अत्यंत शांत होता, काहीशा अर्धवट शुद्धीची होती. स्वामींना पाहून तिने मंद स्मित केलं आणि नंतर आपल्या मृत्यूदेवतेच्या स्वागताच्या तयारीत ती वळून गेली. स्वामींनी स्वतः तिच्या मुखात गंगाजल आणि तुलसीपत्र घातलं. त्यानंतर सुमारे पाऊण एक तास स्वामींनी तिच्याच शेजारी बसून नाम सांगितलं. तेव्हा स्वामी खरोखर कोणत्या तरी वेगळ्या जगात आहेत हे बाहेरून पाहिलं तरीही जाणवत होत. या नामस्मरणानंतर स्वामींचे उद्गार असे होते, पहा तुम्हाला खरं वाटलं तर, पण मंगल आता प्रभू रामचंद्रांच्या चरणापाशी आहे. ती सालंकृत आहे, नऊवारी शालू नेसला आहे, बिंदी कंबरपट्ट्यासह सर्व अलंकार घातले आहेत. तिच्या हातात पूजेचं टबक आहे. मधूनच मायाकडे बघून पाहते आहे आणि हसते आहे. बोलत मात्र काहीच नाही. तिने आपल्या जीवनाचं सार्थक केलं. तिला उत्तम गती प्राप्त झाली. आज केंद्रात सगळ्यांच्या मनात मंगलचाच विषय होता. केंद्र संपल्यानंतर मी स्वामींना नमस्कार करायला गेले. स्वामी म्हणाले, आज तू स्टॉकवर वाट बघितली असतील ना, पण आज आपली मंगल या जगातून गेली. मला काहीच बोलता आलं नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी रुटीन मध्ये थोडा बदल झाला. मी बस स्टॉप वरून आधी घरी जाऊन आवरून संध्याकाळी 6:30 वाजता स्वामींकडे जाऊ लागले. पूर्वी स्वामींच्या दुकानाच्या जवळपास एक चाळ होती. त्या चाळीतल्या एका बिराडामध्ये डॉक्टर शिंत्रे म्हणून एक भगिनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असत. एकदा काही औषध घेण्यासाठी म्हणून मी त्यांच्याकडे गेले. त्यांना एक मुलगी मदत करत होती. ती मुलगी मायाकडे बघून ओळखीचा असली आणि म्हणाली, माझं नाव माधुरी लेले, मी पण स्वामींकडे जाते. तू नवीनच ज्ञानेश्वरी प्रवचनाला यायला लागलीस ना? मी हो म्हटलं. नंतर एकदा अशीच माधुरीकडे डॉक्टर शिंत्रेबाईंचं औषध घ्यायला गेले होते. संध्याकाळचे 4:45-5 वाजले असतील. माधुरी एकदम म्हणाली, चल आपण स्वामींकडे दुकानात जाऊ. मी म्हटलं, नको नको, माझी आणि त्यांची तेवढी ओळख नाहीये आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी नको जायला. माधुरी म्हणाली, अगं दुकानात सगळेजण जातात, मी पण नेहमी जाते, तू चल माझ्याबरोबर. असं म्हणत तिने अगदी आग्रहाने मला दुकानात नेलं. मलाही मनातून दुकानात जायला आवडणार होतं, पण मनात संकोच होता. आम्ही दुकानात गेलो तेव्हा स्वामी काही सांगत होते आणि लिखाणाचं काम चालू होतं. आम्ही दोघी जाऊन बसलो. स्वामी जे सांगत होते ते त्यांनी पूर्ण केलं, पण स्वामींचा चेहरा बदलला होता. त्यांच्या कामात व्यत्यय आल्याचं स्पष्टपणे कळत होतं. स्वामींनी विचारलं, तुम्ही आत्ता कशा काय आलात? माधुरी म्हणाली, आम्हाला आत्ता वेळ होता म्हणून आलो. स्वामी क्षणभर स्वस्थ बसले आणि एकदम उठून बाहेर काउंटरपाशी गेले. मी चांगलीच अस्वस्थ झाले. माधुरीला म्हटलं, माधुरी आपण त्यांना न विचारता त्यांच्या कामाच्या वेळेला आलेलो आहोत. स्वामींना ते आवडलेलं दिसत नाहीये, आपण जाऊया. यावर माधुरी म्हणाली, आपण आत्ताच का आलो आहोत, थोड्या वेळ बसूया. मी म्हटलं, तुला बसायचं असेल तर बैस, पण मी मात्र नमस्कार करून जाते. मी उठतच होते तेवढ्यात स्वामी पटकन आले. खडीसाखरेचा डबा घेतला आणि ताबडतोब आम्हा दोघींना प्रसाद दिला. मला सगळाच तो प्रसंग सुरून झाला नाही. दुकानातून बाहेर पडताना माझे डोळे काठोकाठ भरून आले होते. नंतर माधुरीने स्वामींना जाऊन काय सांगितलं ते माहिती नाही, पण पुन्हा औषध घ्यायला तिच्याकडे गेले असता ती म्हणाली की स्वामीने तुला निरोप दिलाय की 10:30 ते 12 आणि 6:30 ते 8 या वेळात कधीही दुकानात आलीस तरी हरकत नाही. मी बर म्हटलं, पण मनातून दुकानात जाण्याचा मी इतका धसका घेतला होता की मी त्या बाजूला अजिबात फिरकले सुद्धा नाही. ज्ञानेश्वरी प्रवचन मात्र कधी चुकवावं असं वाटलं नाही. तिथे नित्य नियमाने जात राहिले. एक दिवशी प्रवचन संपल्यावर स्वामींनी बोलावलं आणि म्हणाले, तुला दुकानात यायचं होतं ना, मी निरोप पाठवला होता. मी जरा धास्तीनेच म्हटलं, नाही नाही दुकानात यायचंच होतं असं काही नाही, त्या दिवशी मी आपली माधुरी बरोबर आले होते. स्वामी पुढे म्हणाले, अगं दुकानात सगळे आलेले मला आवडतात, पण काही काही वेळा या ठराविक कामाचे असतात, म्हणून तेवढ्या वेळा बघून आलो म्हणजे झालं, तुला जमेल तेव्हा येत जा. स्वामी म्हणजे जिव्हा मी मधुमत्तमा याचं मूर्तिमंत उदाहरण होते. नंतर माझा आणि माधुरीचा तसा काही संपर्क राहिला नाही. बऱ्याच काळानंतर एकदा अचानक माधुरी संध्याकाळी स्वामींकडे भागेश्वर निवासमध्ये आली. तिला पार्किन्सनचा विकार जडलेला होता. माधुरीला पाहून स्वामींचा चेहरा अत्यंत करुणामय झाला. माधुरी स्वामींना नमस्कार करत होती. ती स्थिर राहू शकत नव्हती. खूप हालत हालत ती सावकाशपणे खाली वाकत होती. स्वामींच्या मुखातून सतत राम राम, हरी हरी, माऊली माऊली असे उद्गार निघत होते. त्यांचं संपूर्ण लक्ष तिच्याकडे होतं. स्वामींनी खूप हळूवारपणे आणि प्रेमाने माधुरीला चुकवलं. नंतर स्वामींनी सौ सरलाताईंना हाक मारली आणि म्हणाले, सरलाताई तिला जेवू घाला. सौ सरलाताई तिच्या हाताला धरून स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. स्वामी कळवळून म्हणाले, काय प्रारब्ध असेल सांगता येत नाही, भूक सहन करावे लागतात. या घटनेनंतरही बराच काळ रोखला. एक दिवशी स्वामी मला म्हणाले, तू उद्या माधुरीकडे जाऊन ये. मी म्हटलं, बर जाऊन येते. दुसऱ्या दिवशी माधुरीकडे जाताना मी 1-2 बिस्किटांचे पुडे, 2 छोटे टॉवेल आणि 1 मऊसर पांघरून घेऊन गेले. माधुरीच्या खोलीचं दार तिला सांभाळणाऱ्या एका आयाने उघडलं. मी आत गेले आणि माधुरीकडे पाहिलं तर खरं म्हणजे मी अगदी घाबरूनच गेले. माधुरी अत्यंतिक कृश झाली होती. तिचे खूप मोठे मोठे झोप जात होते. ती क्षणभरही स्थिर राहू शकत नव्हती. मी तिला हळूच माधुरी म्हणून हाक मारली. ती एकदम माझ्याजवळ आली आणि अडखळत्या आवाजात तिने विचारलं, तुला स्वामींनी पाठवलं? मी म्हटलं, हो माधुरी. माधुरीसाठी आणलेल्या वस्तू मी त्या आयाच्या हातात देत होते, तर मध्येच माधुरीने त्या स्वतःच्या हातात घेतल्या आणि कशी कशी तिथल्या पलंगावर बसली. पुन्हा तिने विचारलं, हे स्वामींनी पाठवलंय? मी होकारार्थी मान हलवली. मला खूप दुरून आलं. माधुरी मला ओळखायची शक्यताच नव्हती. पलंगावर बसून तिने ते पांघरून स्वतःच्या पायावर घेतलं. नंतर बिस्किटाचा पुडा फोडून खात होती. मध्येच टॉवेलला हात सुचत होती. त्या सगळ्या गोष्टी अडखळत अडखळत चालल्या होत्या. मधूनच स्वामी स्वामी असं म्हणत होती. तिच्या खोलीत मी 10-15 मिनिटं थांबले. नंतर तिला विचारलं, माधुरी मी येऊ आता? पण तिचं लक्षच नव्हतं. मी बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी स्वामींकडे गेल्या गेल्या स्वामींनी विचारलं, तू माधुरीकडे गेली होती? मी म्हटलं, हो जाऊन आले. नंतर स्वामीने हळूच विचारलं, तू माधुरीकडे जाताना तिच्यासाठी काही नेलं होतंस का गं? मी म्हटलं, हो स्वामी. स्वामींना बरं वाटलेलं दिसलं. स्वामींना सगळा वृत्तांत सांगितला. स्वामी लक्षपूर्वक ऐकत होते. नंतर गहीवरून म्हणाले, माधुरी सगळं जग विसरली पण स्वामींना नाही विसरली. माझ्या मनात आलं, स्वामींनी सगळ्यांवरती किती विलक्षण प्रेम केलं. त्या जीवाला स्वतःच्या शरीराची शुद्ध नाही, खाण्यापिण्याची शुद्ध नाही, आजूबाजूच्या लोकांचं भान नाही, पण तो जीव स्वामी हे नाम नाही विसरला. त्यानंतर अगदी 2-3 दिवसातच माधुरीच्या देहावसानाची बातमी कळली. एकदा सकाळी स्वामींनी काही बँकेच्या कामासाठी बोलावलं होतं. स्वामी आणि सौ सरलाताई यांचं घरगुती पैशाबद्दल काही बोलणं चाललं होतं. बहुधा विषय असा होता की स्वामींचं म्हणणं होतं की ज्या कामासाठी ते पैसे ठेवले आहेत फक्त त्याच कामासाठी ते वापरावेत. सौ सरलाताई म्हणत होत्या की आता दुसरं काम आधी व्हायला पाहिजे आहे तर त्याला ते पैसे आधी वापरू, नंतर ते पैसे रिप्लेस करून ठेवून देऊ. पण ते काही स्वामींना मान्य नव्हतं. बोलण्याला थोडं वादविवादाचं स्वरूप आलं होतं. ते दोघंही नेमके मायाकडे बघूनच बोलत होते. मी आपली गपचूप बसली होती. नंतर आम्ही बँकेत जाऊन आलो. सगळे गप्प गप्पच होते. संध्याकाळी 6:30 वाजता भागेश्वर निवासमध्ये गेले. मला आज जायची भीतीच वाटत होती. मी बाहेरूनच अंदाज घेत होते की आज जावं की नाही. तेवढ्यात स्वामींचं बोलणं ऐकू आलं की 6:30 वाजून गेले, अजून राधिका कशी आली नाही. मी घरात गेले तर स्वामी आणि सौ सरलाताई नित्याप्रमाणे प्रसन्नतेने बसले होते. स्वामींनी विचारलं की तुला आज यायला उशीर का झाला? मी म्हटलं, मी वेळेवर आले होते पण सकाळी इथे वातावरण थोडं गंभीर होतं म्हणून वाटलं की आज येऊ की नको. हे ऐकल्यावरती स्वामी आणि सौ सरलाताई हसायला लागले. स्वामी म्हणाले, असं होय, माझं आणि सरलाताईंचं सकाळी तुंबळ युद्ध झालं म्हणून तू घाबरलीस की काय? अगं तो विषय सकाळीच संपला. काय ज्या व्यवहारातील गोष्टी असतील त्या तिथल्या तिथे संपून आपण पुन्हा आपल्या मूळ पदावर यायचं. आणि सरलाताई बघितलंच ना, तुम्ही सकाळी नाराज होतात म्हणून ही घाबरली. तर सरलाताई म्हणाल्या, मी कुठे नाराज होते, तुम्हीच जोर जोरात रागवत होतात. आम्ही सगळेच हसायला लागलो. स्वामी अनेक गोष्टींसाठी सौ सरलाताईंवरती पूर्णतः विसंबून असत आणि मातोश्री सरलाताई शरणागत भावानी स्वामींच्या आज्ञांकित असत. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांचं सहजीवन मोठं विलोभनीय आणि आदर्श वाटते. खेळा ऐसा प्रपंच मानावा हे प्रत्यक्षात मला बघायला मिळालं. त्यांच्या आनंदी आणि आदरणीय सहजीवनाचं प्रत्यक्ष दर्शन झालं याचा मला खूप आनंद वाटतो.
आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो. गुरु कृपे करुनिया पूर्ण ब्रह्म झालो, पूर्ण ब्रह्म झालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो. सार्थक वाटे झाली याविचारे जीवन झाले पूर्ण अमृताचे सार्थक वाटे झाली याविचारे जीवन झाले पूर्ण अमृताचे छिन्नतान स्पर्शे जीवा प्रसन्नता ल्यालो प्रसन्नता ल्यालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आघवा संसार मोक्ष रूप झाला ज्ञान देवनिया जना बोध केला आघवा संसार मोक्ष रूप झाला ज्ञान देवनिया जना बोध केला असोनी संसारी संन्यासी मी झालो संन्यासी मी झालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो माधवाची ऐसी स्थिती जना जाणवेना माधवाची ऐसी स्थिती जना जाणवेना अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना प्रेम रंगी परी त्याच्या रंगुनी आगेलो रंगुनी आगेलो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो गुरु कृपे करुनिया पूर्ण ब्रह्म झालो पूर्ण ब्रह्म झालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात न्हालो आनंदात
अशा दोन नवीन सैन्या पांडुरंग शास्त्री आठवले लिखित ईशावास्तूचं विषय या पुस्तकात वाचण्यात आलं. मनुष्याचे ब्रह्मीकरण व ब्रह्माचे मानुषीकरण त्यात त्यांनी असेही लिहिले आहे की हे तत्वज्ञानाचे सहाय्यक आहे. पुस्तक वाचताना अर्थ जरी कळला तरी पूर्ण लक्षात आला नाही तरी कृपया त्याचा अर्थ नीट समजावून सांगाल का. स्थूल अर्थ म्हणून त्यांनी दिले ब्रह्माचे मानुषीकरण म्हणजे पांडुरंगशास्त्री काय सांगायचं ते इथं दिलेलं आहे. ब्रह्म वास्तविक पाहता अधिकारी असेल तरी माणसाने त्यास विकारी बनवले आहे. उदाहरणार्थ बनवणे हे ब्रह्माचं मानुषीकरण आणि मनुष्याचं ब्रह्मीकरण माझ्यात भगवान राहिलेला आहे या कल्पनेमुळे आत्मगौरवाची भावना जीवनात आत्मगौरव निर्माण झाला की जीवनात स्वास येईल. याचारीने जेवणे व मुक्तीने जेवणे ह्या भेद आहे बघायचं असेल तर मुक्तीने जातो असं लिहिलं लक्षात लिहिले आणि त्यांनी असं म्हटलं की याचा पुस्तक वाचताना अर्थ जरी कळला तरी पूर्ण लक्षात आला नाही. तुम्ही विविध प्रकारचं वाचन कराल तेव्हा जी व्यक्ती ग्रंथ लिहिते आहे त्या व्यक्तीच्या संकल्पना त्या व्यक्तीच्या ची निरूपणाची पद्धत, विचार मांडण्याची त्या व्यक्तीची पद्धत हे समजून घेऊन त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे ते त्या ग्रंथातूनच समजून घ्यायला लागतं. आणि तुम्हाला निश्चित सांगतो प्रत्येकाची एक विषय मांडण्याची भाती असते, त्याप्रमाणे ती व्यक्ती तो विषय मांडत असते ती त्याच्या संकल्पनांप्रमाणे आणि त्याच्या शब्दामध्ये त्याच्या विचारांना अनुसरून अशी समजून घ्यायची असते. हे मी अशा करता सांगतो आहे की पांडुरंग शास्त्र्यांनी एखादी गोष्ट का लिहिली असावी हे दुसरे कोणी सांगू शकणार नाही. म्हणून आता हीच गोष्ट समजा विनोबा जर सांगत असतील तर कशी सांगतील तर मी तुम्हाला सांगतो, तर ते विनोबांच्या संकल्पनेतच समजून घ्या. विनोबा असं म्हणतील की प्रज्ञा याचा अर्थ शुद्ध बुद्धी. ज्या बुद्धीला स्वतःचा अहंकार नाही, स्वतःच्या बुद्धीचा देखील बुद्धीला अहंकार नाही, अशी बुद्धी सूक्ष्म ब्रह्माला जाणू शकते. असं अशी स्थिर बुद्धी हे मानवी जीवनाचे ध्येय. मत बुद्धी आणि बुद्धी याच्यात फरक आहे. मत बुद्धी म्हणजे माझी बुद्धी, जेव्हा माझी बुद्धी येते तेव्हा माझ्या बुद्धीचा मला अहंकार करतो. असं ते बुद्धी जेव्हा विकाराने ग्रस्त होते, कोणत्या ना कोणत्या तरी बाह्य मानवी विकारांचा पगडा बुद्धीवर जेव्हा पडतो तेव्हा ती स्वतःच्या ब्रह्मभावाला विसरते. आपण सच्चिदानंद याचा तिला विसरतो. असं त्यांचं उदाहरणार्थ दया या विकाराचा जर बुद्धीवर प्रभाव पडला तर ती दया बुद्धी होते. मत्सराचा प्रभाव पडला तर ती मत्सर बुद्धी होते. क्षमेचा प्रभाव पडला तर क्षमा बुद्धी होते. पांडुरंग शास्त्री सांगतात ब्रह्म वास्तविक पाहता अधिकारी असले तरी माणसाने त्यास विकारी बनवले. समजते कधी काय म्हणतात. प्रत्येक विनोबांची सांगण्याची भाषा ही विनोबांच्या शब्दात समजून घ्यायची, त्यांच्या संकल्पनात समजून घ्यायची. आणि पांडुरंग शास्त्री मी हे वाचलेलं नाहीये पुस्तक, पण पांडुरंग शास्त्री जर सांगत असतील तर त्यांच्याप्रमाणे समजून घ्यायचे. आणि त्याच्यातलं जर समजा आपल्या नेहमीच्या ऐकण्यामध्ये नसेल किंवा थोडस खटकल्यासारखं वाटलं तरी देखील खरे अर्थ काय ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही इथे येता श्रवण करता त्यामुळे वादंग निर्माण करा की ते असं का म्हटलंय, मग त्यांचं बरोबर का त्यांचं चूक, मग खरं काय आहे असं करायचं. कारण ग्रंथ हे नेहमी तारतम्याने वाचायचे असतात. बंडोलेकर महाराज जर म्हणाले की नामस्मरण ही कलियुगातली म्हणजे आत्ताच्या सध्याच्या युगातली सर्वश्रेष्ठ साधन आहे, बरोबरच तारतम्यानेच वाचायचं. जी व्यक्ती नामाकरता जन्म घेते ती व्यक्ती काही दुसरी साधना ही सर्वश्रेष्ठ आहे असं सांगेल. कुणीही पर्वतावर ज्या रस्त्याने गेला, पण पर्वतावर जाण्याचे असंख्य मार्ग असतील, पण ज्या रस्त्याने गेला तो चांगला मार्ग आहे असं सांगेल याचा अर्थ दुसऱ्या मार्गाने जाताच येत नाही असं नाही. हे गोंदलेकर महाराजांनी म्हणले. अशा तारतम्याने जर ग्रंथ वाचले नाहीत तर गोंधळ होण्याची शक्यता. मनुष्याचे ब्रह्मीकर दुसरा माझ्यात भगवान राहिलेला आहे ह्या कल्पनेमुळे आत्मगौरवाची भावना निर्माण होते. कदाचित आत्मगौरव हा शब्द आपण अहंतेच्या अंगाने पाहत असतो, पण पांडुरंग शास्त्र्यांनी काय अर्थाने तो लिहिलेला आहे हे त्यांच्या मनोवृत्तीप्रमाणे आणि एकूण त्यांच्या निरूपणाचा जो झोप आहे तो लक्षात घेऊनच समजून घेतला पाहिजे. या ठिकाणी आत्मगौरव असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी तो अहम त्याच्या अंगाने अर्थ घ्यायचा नाही, सगळं स्पष्ट होऊन जात. जीवनात आत्मगौरव निर्माण झाला की जीवनात श्लाघा. एका परीने बरोबर आहे पांडुरंग शास्त्री म्हणतात की मी शब्द वापरू खालतू उद्गट निरर्थक जीवन जगणारा सतत पराभूत झालेला काही अर्थ नसलेला पतित दीन मला बुद्धी नाही मला जीवनात कसला प्रकाश दिसत नाही ही गोष्ट कुठे आणि ते परमात्मा तत्व तू आहे तुझ्यात ते तसंच घडून राहिलेलं आहे जो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सर्व जगताचे कारण असणारा सर्व जगताला अंतर्बाह्य व्यापून राहिलेला असा परमात्मा आणि मी म्हणजे जीव वस्तुत एक आहोत असं जर लक्षात आलं तर मी फालतू मी भिक्षक याच्यापेक्षा कितीतरी समाधान नाही का होणार. आपली परिस्थिती तशीच राहील ज्या परिस्थितीत आपण आहोत पण ती देहाची आहे असं लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाशी पाच पाखडे हे करे या देहाची ही दशा देहाची दशा तशीच राहील आणि आत्मा तो येथे ऐसा नित्य सिद्ध आपैसा अनादी पण पण मी जर आत्मा आहे असं लक्षात आलं तर मी नित्य आहे अनित्य नाही देह असेल अनित्य. माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात देह जातो इतका देह अनित्य आहे पण मी इथं कसा आहे सकलना निष्कलू अक्रियना क्रियाशील कृष्णा स्थूळ निर्गुण आनंदू ना निरानंदू एक ना विविधू मुक्त ना बद्धू आत्मपद असा बोध झाला की तो कितीतरी समाधानात जाईल त्या समाधानाला येईल आत्मगौरव. आपण म्हणजे आत्मगौरव हा स्वतःची स्थिती करणं अशा अर्थाने वापरतो. त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला हे लक्षात आलं की काही अडचण नाही बरोबर आहे त्यांनी सांगितलं असं जेव्हा होईल तेव्हा जीवनात स्वाद येईल जीवन स्वादिष्ट होईल रसो होईल आहे वर्णन केलेलं आहे रसयुक्त आहे तो रसमय आहे म्हणून डोळ्यांनी पाहण्यात आपल्याला रस येतो सामान्य ऐकण्यात रस येतो सगळ्या इंद्रियात देखील त्याचा रस म्हणून राहिलेला आहे आणि इंद्रियांना वगळता इंद्रियांचं निरपेक्ष तर तो अति आनंदित स्वरूप आहे. आणि उदाहरण म्हणून त्यांनी लिहिले की नाकारिणी जेवण आणि मस्तीनी जेवण या जगायचे असेल तर मस्तीनी जगा पण मस्तीनी जगा आपण जो मस्ती हा शब्द वापरतो त्या अर्थाने त्यांनी वापरला एवढं आपल्याला समजलं की याची म्हणून तितकस पण कुठलाही ग्रंथ वाचताना या पद्धतीने आपण तिथे मला प्रश्न दिसत नाही तुम्ही तुमच्या ठिकाणी असतानाही माझ्या मध्ये आहात स्वामी मकरंद ना तुम्ही तुमच्या ठिकाणी असतानाही माझ्या मध्ये आहात माझ्याकडून जे जे कर्म होतात सकाळी जाग आल्यापासून स्नान पूजा जेवण सर्व कर्म मकरंदनाथांच्या येण्या चालू स्वामी मकरंदनाथाला अर्पण होत आहे माझ्याकडून करून घेत आहे स्वामी मकरंदनाथ तुमच्या कृपेने शुभ कर्मार्थ जागेपणा हा देश माझ्या देहकडेपर्यंत हा दिली येईल ओम स्वामी मकरंदनाथाय अर्पणमस्त हा विनियोग होत राहावा चांगले बोलून स्वामी मकरंदनाथ प्रसन्न होण्यासाठी चांगले घर मिळेल. सर्व कर्म अर्पण बुद्धीने होत राहील. विनियोग ही वस्तुस्थिती आहे. हा साध्य होवावा. काही चुकले असेल तर क्षमा असावी. काही चुकलेही आपली आपल्या भावाप्रमाणे. पण एक तुम्हाला मी सांगतो की जर कोणी मला म्हटलं की ओम मकरंद नाथाय अर्पण हा विनियोग, तर मी याचा पुरस्कार मात्र करू इच्छित. पण हा प्रश्न सगळा वाचल्यावर हा शब्द इथे लक्षात येतो. श्री कृष्णाय श्री कृष्णार्पण मस्ते हे चांगले शब्द. श्री रामचंद्राय परमस्ते हे चांगले शब्द. शिष्याच्या भावाप्रमाणे तो कधी कधी करतो, पण याचा पुरस्कार सर्वच नाही. कोणत्या मार्गाने आणि कोणत्या पावलाने अशुद्धता आपण शेवटपर्यंत असेल तर पुढे राहणं ही बुद्धी भगवंताने मिळाली. बाकी आपले सद्गुरू आपल्याकडून सगळी कर्म करून घेतात. जाग आल्यापासून स्नान पूजा ध्यान स्नान जेवण सर्व सद्गुरूंना अर्पण होतात. आणि चांगलं घर वगैरे मिळून सगळी कर्म आपण बुद्धीने होत राहतील. भगवंताची कृपा इच्छा असेल तर आपलं जीवन घडत. रविवारचे दिनांक 20 तुमच्या लक्षात येत असतील प्रश्न, कारण प्रश्न साखतच चालले. रविवारचे दिनांक 20 सकाळचे प्रवचन हृदयाला खूप स्पर्श करून देईल. त्या प्रवचनावरचा एक प्रश्न विचारत आहे. प्रथम कृतज्ञता भाव प्रगत करा. आज अनुग्रह घेऊन 12 झाली. आई बाबा तुम्ही माझे गुरु फक्त आणि फक्त तुमच्यामुळे भरत गेले. 6 सप्टेंबर 1998 साल अनुग्रहाचा दिवस. माझी स्वप्ने ध्येय तुम्ही विचारले तेव्हातून मी दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही गोड असला होता. त्या ध्येयामध्ये आत्मज्ञान आपल्याला प्रायोरिटी होती, कारण संसार लहान मुले या जबाबदाऱ्या असल्याने फर्स्ट प्रायोरिटी आणि मग माझे करिअर असा करत होता. पण आज गुरुंना आनंद होईल असे सांगावेसे वाटते की आत्मदर्शन फर्स्ट प्रायोरिटी आहे. पण लक्षात आले की ते करता करता सर्व काही मिळून गेले. 12 ध्यान कधी चुकले नाही. आजारपणात सुद्धा मानस्मरण झोपून ध्यान करायचे. पण मला फार विशेष वाटत आजारपणामध्ये देखील तुम्ही ध्यान ते श्लोक आहेत ते म्हणायचे आणि झोपून का होईल आपण आपण हे करायचं अशा बुद्धीने करणारी मंडळी लाभणं हे देखील मला भाग्यासारखं वाटतं. तुम्ही हे सगळं करता आहात. खूप प्रसंग आपली जे 3 मरण जवळून पाहिले आहे. ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल त्यातून वाचवताना तुम्हालाच पाहिले आहे. माता पिता तुम्हीच आहात. आईसारखे प्रेमाने समजावत आहात. रविवारच्या प्रवचनात पुरुष स्त्री वैश्य शूद्र हा शब्द क्षुद्र असा लिहिल्यावर शूद्र यावरून भगवंतांनी केलेली एक वाक्य खूप स्पर्श करून गेले. अगदी स्त्री प्रकृतीच्या विरुद्ध वागत आहे. त्यामुळे पती पत्नी सासू स्त्री संबंधांमध्ये तणाव येत आहे. पण आज मार्केटिंग फील्ड मध्ये असल्यामुळे खूप मोठा बिझनेस परिवार झाला आहे. खूप स्त्रियांच्या जवळ पोहोचले आहे. त्यांची मने मानसिक त्रास अन्न चांगला आहे. त्यांचा स्वतःच्या अस्तित्वासाठी संसारातलं संघर्ष आहे. केवळ तुमच्या श्रवणामुळे नाम ध्यान साधनेमुळे आज घर मुली सांभाळून साधना करत करिअर केले आहे. पण फायनान्शियली जी इंडिपेंडंट होते तिलाच संसारात मान मिळतो, निर्णयामध्ये सहभागी केले जाते, नाहीतर ऑलवेज गृहित धरले जाते. मग तो पतीवरचा ऑफिसच्या कामातला ताण राग पत्नीवर आई बहीण चुकल्या तरी पत्नी कमीपणा मृत्यूची नुकसानास स्वीकारणे, एका बाजूला आई बहीण पती आणि दुसऱ्या बाजूला ती असे दोन भाग करून तिला नमवण्याचा त्यांना खूप आनंद होतो, तेव्हा खूप वाईट वाटतो. अमिताभ बच्चनचा सिनेमा अभिमान अजूनही घराघरात भरतो. तेव्हा आज पुन्हा मला प्रश्न पडला, आपण कुठे आहोत काहीतरी चुकीचं करत नाही तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी माझे काम पुढे सुरू ठेवले आहे. आज डायरेक्टर पोझिशनला आहे पण साधना सोडली नाही, फक्त वाचनाला वेळ कमी पडतो. मग मी प्रकृतीच्या विरुद्ध वागत आहे का? तुमच्या मार्गदर्शन ते प्रवचन जरी ऐकलं असेल ते जर सोडले तर या प्रश्नाचा रोख कदाचित सरांना कळला नाही. स्त्रिया हा वैशा हा तथा शूद्र हा तेही याची परांगती येत्यामध्ये निरूपण करत असताना स्त्रियांच्या ठिकाणी असणारे विलक्षण गुण सांगून देखील त्यांना परमार्थ का कठीण होऊन गेला याबद्दल मी बोलत होते. भगवंतांनी त्यांचा उल्लेख करावा की स्त्रिया देखील उद्भवून जाते. ते सगळं प्रवचन तर किंवा तो सगळा विषय तर मी मानणार नाही, कारण हे प्रश्न मला वेगाने घ्यायचे. परमार्थाला जे आवश्यक गुण आहेत त्या गुणांमध्ये बहुतेक गुण स्त्रियांच्या ठिकाणी आहे. सहनशीलता आहे, सेवा आहे, नैसर्गिक प्रेमाची वृत्ती ही स्त्रियांच्या ठिकाणी जास्त आहे. तसेच स्त्रियांच्या ठिकाणी अत्यंत आत्मकेंद्रितता फार महत्वाकांक्षा दिसून असा नैसर्गिक गुण स्त्रियांच्या ठिकाणी आपण असू शकतो. याच कारण निसर्गात आहे. स्त्री आणि पुरुष यांची जी जडणघडण आहे निसर्गात झालेली ती वैज्ञानिकांच्या मते स्त्रिया ज्या 24 मूल गुणांमुळे किंवा कोष त्याच्यामुळे बनलेली आहे, त्याच्यापेक्षा पुरुषामध्ये एक कमी आहे असं वैद्यकीय. आणि हा जो एक कमी आहे त्यामुळे पुरुष हा स्त्रीपेक्षा नेहमी जास्त अस्वस्थ राहतो. पुरुष अस्वस्थ असतो आणि स्त्री ही जात्यात शांत आणि समाधानी. स्त्री ही पुरुषाच्या तुलनेने जास्त परिपूर्ण आहे व भावत आहे. प्रकृतीमुळे ती परिपूर्ण, निसर्गामुळे ती परिपूर्ण. पुरुषाची जी ही कमतरता आहे एका गुणाची निसर्गाने त्याला दिलेली ती त्याला आक्रमक बनवते, ती त्याला अस्वस्थ बनवते. त्यामुळे तो तलवार घेऊन बाहेर पडतो. त्यामुळे तो निरनिराळ्या संशोधनाच्या कामामध्ये सहभागी होतो. काहीही करून आपल्याला एकदम प्राकृतिक पारमार्थिक म्हणत नाहीये प्राकृतिक समाधानापर्यंत पोहोचायचंय हे देखील पुरुषाला जमत नाही आणि ती उणीव भरून काढण्यासाठी म्हणून तो शिकार धडपड करतो. उदाहरणार्थ मी असं म्हटलेलं होतं की समुद्राच्या तळाशी काय आहे ते त्याला पाहावं हवं, स्त्रीला नाही पाहावं. स्त्रीला आपलं घर सांभाळत हवं, तेवढे शिखर चढून पाहू असं त्याला वाटत. एक छोटी बोट घेऊ आणि जगाचा फेरफटका मारू ही त्याच्या ठिकाणी प्रेरणा निर्माण करते. तसंच परमार्थ करावा ही तीव्र प्रेरणा पुरुषांच्या ठिकाणी जास्त. संख्येवर जाऊ नका, संख्या जरी स्त्रियांची कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात जास्त दिसली, कारण जर त्यांना हे समजेल तर त्या पुरुषापेक्षा दुप्पट वेगाने परमार्थ करतात. पण समजण्याचा प्रश्न, आपली कमतरता भरून काढण्यासाठी पुरुष हवं ते सतत करत राहतो. त्यामुळे पुरुषांमध्ये संत जास्त आहे जसे शास्त्रज्ञ सगळ्या ठिकाणी तसे. आणि तेव्हा बोलताना मी असं म्हटलेलं होतं की तिच्या स्वभाव लक्षणाप्रमाणे आणि गुणांप्रमाणे परिपूर्णता तिच्या ठिकाणी प्राकृतिक असताना आणि प्राकृतिक परिपूर्णता असल्यामुळं तिला अनेक काही करण्याची जिज्ञासा जवळपास निर्माण होती. तिच्या मुलांचं केलं म्हणजे तिला त्याच्यात समाधान, तिच्या नवऱ्याचं तिने केलं त्याच्यात तिला समाधान असतं. घर सोडायचं फारसं तिला वाटत नाही आणि तिला घर सोडावं असं वाटतं तिला विरोध देखील होतो घरात कोणत्याही चांगल्या कारणासाठी, परमार्थासाठी. याचं कारण समाजाची तिच्याकडून जवळपास आपण तशीच अपेक्षा झाली. आज पुरुषाच्या बरोबरीने सगळ्या प्रकारे कष्ट करत असताना स्त्रीचे स्त्री म्हणून असणारे नैसर्गिक गुण तसेच आहेत. ते असल्यामुळे एका विशिष्ट वयोदशेच्या पुढे गेल्यानंतर ती कंटाळते नोकरीला. शेवटपर्यंत नोकऱ्या करताना दिसतात भगिनी, तरी देखील तिचं खरं समाधान तिच्या अल्प छोट्या अशा कुटुंबातच असत. आणि तिला जे शिक्षण दिलं जात तर ते शिक्षण पुरुषांचं शिक्षण दिलं जात असं म्हणतात. स्त्रीला स्त्रीच्या स्वभावाला अनुसरून अशी शिक्षण पद्धती नाही. स्त्री आणि पुरुष समानता या गोष्टीमुळे स्त्री पुरुषांची बरोबरी करायला चाललेली आहे. ती जितकी बरोबरी करायला जाईल तितकी ती जास्त अस्वस्थ होईल, कारण पुरुष मुळातच अस्वस्थ. पुरुष हा अस्वस्थ असल्यामुळे तो अनेक प्रकारचे उद्योग उपद्व्याप करतो आणि थोड्यामध्ये रमण हे पुरुषाला अशक्य होत. असं असल्यामुळे तो राजकारणात पडतो. स्त्री असं म्हणते की तुम्हाला काय करायचं राजकारणाचं, आपण आपण सगळे मिळून घरात राहू घर छान की असं स्त्रीला वाटत. पण पुरुषाला असं वाटत असतं की नाही, आपला गाव सुधारला पाहिजे, आपला देश सुधारला पाहिजे, विश्व सुधारलं पाहिजे. या सगळ्या आवाढव्य कल्पना पुरुष वागवतो त्या आज स्त्री वागवतो. असं असल्यामुळं हे स्त्रीचे नैसर्गिक गुण नसल्यामुळं स्त्रीचं वैषम्य जास्त वाढलेलं आहे असं मी सांगतो. परमार्थाच्या अंगाने केवळ म्हणायचं झालं तर ही दुहेरी तिहेरी काय चौहेरी आहे का शब्द, एवढी मोठी कसरत स्त्रीला करावी लागते. म्हणजे मला असं जाणवतं की मी स्वामीजींकडे जात होतो आणि केंद्रात प्रत्येक केंद्रात जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि जात होतो, तर केंद्र हे इतकं कर्तव्यासारखं आणि प्रेमाच्या कर्तव्यासारखं होत, जीवनाचं ध्येय असलं. ऑफिस ऑफिस मध्ये जायला लागत होते तेही कर्तव्य. पण केंद्र आणि ऑफिस जर सोडलं तर मला काहीच काहीच घरात काही लागत नव्हतं कधीच. पण मधुरातही काही किंवा कोणीही स्त्री ते नाही करू शकत. तिला अजून एक जबाबदारी असते ते म्हणजे घर. घर आणि केंद्र एवढं करणाऱ्या स्त्रीला देखील पुरेवाट होते, प्रत्येक केंद्रात उपस्थित नाही राहू शकत. याच कारण तिच्या स्त्री स्वभावामुळे तिच्या प्रायोरिटीत मुलं आणि पती हा आणि ती जर ते तरीही यायचा प्रयत्न करेल तर सर्वांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करून यायचा येईल आणि ते समाधानी राहत पुरुष तर राहत नाही कारण तो कुठल्या एका गोष्टीमुळे अस्वस्थ असतो असं नाही तर तो निसर्गतः अस्वस्थ असतो पण ही अस्वस्थता भरून काढण्यासाठी तो टोकाचा परमार्थ देखील करू शकतो जो स्त्रीला नाही करत असा विषय. तर व्यक्तिगतरित्या आपण डायरेक्टर काय म्हटलं डायरेक्टर आहोत डायरेक्टर पोझिशनला आहोत आणि यांच्याच नव्हे तर अनेक स्त्रियांची अशी दुःख आणि हे त्यांना पाहायला मिळत आहे आणि हा अभिमान सिनेमा मी पाहिलेला आहे बघा अमिताभ बच्चन स्त्री वरचढ होऊ पाहत असलेली होत असलेली कशी पुरुषाला खपत नाही तर हे तर जी जी स्त्री किंवा जी भगिनी उत्तम काम करते आहे मार्केटिंगच धंदा वाढवते आहे तसंच जी स्त्री घरात देखील चांगल्यात चांगलं करते आहे शिवाय परमार्थ करते आहे पुरुषाला पाहून फार कठीण म्हणजे तो तसं म्हणणार नाही पण तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न जरूर करेल तो म्हणेल की तू एवढ्या चार गोष्टी केल्या पण ही पाचवी गोष्ट देखील तुमच्या केंद्रात हेच शिकवतात असं कदाचित तुम्हाला ऐकायला नाही केंद्रातच नव्हे कुठं तुम्ही तिथं जात असाल तिथे याच कारण त्या गोष्टी करण्याच्या ती गोष्ट झाली म्हणजे पुरुष समाधानी असं नाही तर तिने सतत घरात राहावं याच्यात त्याचं समाधान दडलेलं पण हा मुळात स्त्रीचा गुण सतत घरात राहावं आणि सतत घराकरताच राहावं करावं आणि असा सगळा समाज तिला रेटा देत असल्यामुळं मग त्याच्यात सगळ्या केवळ नवरा असं नाही नवऱ्याला तुम्हीच सगळे म्हणून चेपतात केवळ नवरा असं करतो असं झालं आणि त्यांनी म्हटलं की काय म्हणजे नवऱ्याची आई बहीण अशी एक यादी त्यांनी दिली याचं कारण नवऱ्याची आई बहीण वगैरे हे देखील या स्त्रीच्या गुणांनीच राहतात आणि समाजाने असं ठरवलं की तू आपली तेवढीच राहा त्याच्यापेक्षा जास्त तू काही करू नको पुढे जाऊ नको असं झालेलं आहे असं असल्यामुळे कसं पण मी तुम्हाला स्वानुभवावरून सांगतो की समंजस नवऱ्या असत हे विधान मधुराताईंनी करायला पाहिजे पण तरी देखील मी मक्ता घेतला ना सगळं सांगायचं त्यामुळे त्यांच्या त्यांना काय वाटतं हे बघ विचारता मी आपलं पुन्हा सांगून तर केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाहीये की ती व्यक्ती प्रकृतीच्या विरुद्ध वागते आहे का आणि दुसरं म्हणजे सगळी सिस्टीमच कशी जर समाजात असं घडेल पूर्वी आपल्या इकडच्या देशांमध्ये ज्या देशांमध्ये परमार्थ रुजलेला होता त्या देशांमध्ये अगदी भारत तिबेट या सगळ्या देशांमध्ये स्त्रीला स्त्रीच्या अनुरूप असंच शिकवावं तिथे स्त्रीचे जे गुण आहेत ते गुण टिकून राहून तिने परमार्थही करावा अशा प्रकारे पूर्वी कधीतरी निश्चित शिक्षण होत ज्याअर्थी मैत्रेयी सारख्या स्त्रिया गार्गी सारख्या स्त्रिया आपल्या उपनिषदांमध्ये देखील संवादा महान ठिकाणी दिसतात त्यांची ब्रह्मजिज्ञासा मारण्याची वृत्ती होती. आता काय आहे ब्रह्मजिज्ञासा तर तुम्ही ठेवण्याची सोयच नाही शिवाय पुरुषाचा आणि स्त्रीचा पगार बरोबरीचा पण तिने पगारही आणायचा आणि घरातलंही सगळं करायचं असं याच्यात स्त्री आता दडपली जाते ती शारीरिक अंगाने प्रसूती हा तिचा तिच्याकडे मोठा निसर्गाने दिलेला भाग आहे त्यामुळे त्या अंगाने ती कणखर असली तरी जी मसल पॉवर आहे त्याच्यामध्ये ती कणखर असं असल्यामुळे तिची शक्ती कमी आहे असं भरलं जातं, पण ती तिची शक्ती तशी कमी नसते, सहनशीलतेमध्ये ती जास्त सापडल्या नसते. पण अशी तिची शक्ती कमी असल्यामुळे मी पुरुषतेचा रामायण करता असा एकूण विषय आहे. तर याच कोण भगिनी आहेत या प्रकृतीच्या विरुद्ध वागत आहेत एकट्या सगळीकडे प्रकाशित चाललेलं आहे. आम्ही आता त्याला तिघे आम्ही काही करू शकत नाही. मुलांच्या बरोबरीने आणि मुलांना तेच मुलींना असं शिक्षण आणि हे सगळं बोलत असताना नेमकी स्त्रियांना मग कोणती आणि कशी शिक्षण करण्यात येईल असा तर इतका पुढे मी विचार केलाही नाही. तुम्हाला निश्चित सांगतो की त्यांनी मग आता त्यांनी सांगा मग आदर्श शिक्षण पद्धती ठरवताही येऊ शकेल. असं आता हे उलटं फिरवण्याची सोय जवळपास त्यांच्या कर्तृत्वामुळं त्या मागे नसतातच असं असल्यामुळेच आता सगळे रिझल्ट पाहतात. दहावी बारावी परीक्षा झाल्या त्याचे जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा कोण जास्त मार्क मिळवतो हे आता कळायला सुरुवात झाली. मुली जास्त मार्क मिळतात, त्यांचा अंगभूतच त्यांच्या ठिकाणी जास्त शक्ती आहे या सगळ्याची. पण त्या शक्तीचा उपयोग त्यांना त्यांचं स्वार्थ गमावलं जाणं, त्यांच्या शक्तीचा पिळून काढल्यासारखा म्हणून उपयोग करून घेणं, कुटुंबाने समाजाने पैसे मिळवण्यासाठी आणि घरातली सगळी कामं तीन दिन झाली पाहिजे असं अशा सगळ्याच्या ती विचारी भरडली जात आहे असा विषय चालला आहे. साधकाच्या किंवा शिष्याच्या जीवन अधिक अधिक पारमार्थिक जीवन शिष्याच्या सद्गुरूंची सत्ता प्रकर्षाने दिसून येते आणि सद्गुरू तर स्वतःच परमात्मा आहे. मग तेही सर्व नियंत्रित करतात का? अधिका भाग जरा काही दिवसांपूर्वी घेतला. प्रकृती जड असल्यामुळे स्वतःही कर्म करत नाही तरी देखील ही सगळी कर्म सद्गुरु नियंत्रित करतात का? अधिक कर्म आणि पारमार्थिक कर्म सद्गुरु हे तुमच्या आदर्श जीवनाकरता आदर्श आहे की ज्यांना समोर ठेवून तुम्ही स्वतःची उन्नती साधली. जशी ही मूर्ती देखील चैतन्य पंढरीनाथांची ही यांना समोर ठेवून आपण आपली कर्म करायची आणि ते सगळी कर्म करून घेतात अशी भावना बघायची. खरी खरी स्थिती अशी आहे की तुमच्या आत असणारे जे जीव चैतन्य आहे ते परमात्मा स्वरूपच आहे आणि ते जीव चैतन्य हे परमात्मा स्वरूप झाल्यानंतर असा बोध झाल्यानंतर सद्गुरूंचं स्वरूप ही तेच आहे. सद्गुरु व्यक्ती म्हणून आपल्याला जरी दिसत असलं तरी देखील त्यांच्या आत जो बोध आहे तोच बोध खरं म्हणजे सर्वांच्या अंतर्याने मानतो. पण आपल्याला त्या बोधाचा पत्ता नाही. जैसे न मोडलिया विहिरा आपुलिया उगमी धरा भरवणी खाते. विहीर खणलेली नाहीये अशा परिस्थितीत धरा परिपूर्ण आहे पण खणलेली नसल्यामुळे त्याचा उपयोग नाही. आपल्याला आपली विहीर खणायची. ती विहीर खणल्यानंतर जे पाणी लागेल ते पाणी आणि सद्गुरूंच्या विहिरीच्या अंतर्गत आत असलेलं पाणी एक आहे. त्या आतल्या पाण्यामुळेच तुम्ही बाहेरच्या देहाला सद्गुरू घेता. त्यांना त्या पाण्याचा अंदाज आलेला आहे, त्यांना माहित आहे आपले आत काय आहे. जेव्हा सद्गुरु उपदेश करतात की तत्व माती तेच तू आहे, सच्चिदानंद तू, परमात्मा तू, आणि एक साधना सांगतात तेव्हापासून मी खाण्याला सुरुवात करतो. आणि ही जी सद्गुरूंची सत्ता आहे अगदी काही कामाची अशा सगळ्या कर्मांचा वगैरे ही सद्गुरूंची सत्ता म्हणजे आपल्या शुद्ध चैतन्याच्या अधिष्ठानावर मिळणारी सुविधा. हे जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान कोणाचीही कर्म कधीही कशाही प्रकारे नियंत्रित करत नाही. दिवा लागलेला आहे आणि मला स्वातंत्र्य आहे की या दिव्यामध्ये मी ज्ञानेश्वरी वाचायची की कथा कादंबऱ्या वाचायच्या का पाचकळ गोष्टी वाचायच्या. स्वातंत्र्य आहे, चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर देह मनबुद्धी कर्म करते आहे ते चैतन्य मुळीच अडवत नाही. पण जी कर्म जर चुकीच्या पद्धतीने झाली तर अजून रास येऊन पडते अबोधत. ते चैतन्य आधीच दडपलेला त्याच्यावर अजून रास येऊन पडतो. आणि साधनेसारखी कर्म आणि आपण जी कर्म करतो ती सद्गुरूंनी नियंत्रित केलेली आहे अथवा त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे अथवा ते माझ्याकडून करत आहेत त्या कर्माने प्रत्यक्षत ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मला जायचे आहे अशी अशा भावाने कर्म जर केली तर त्याच चैतन्याच्या अधिष्ठानावर होणार असली तरी देखील राखेला फुंकर घालायचं काम केले ती राख उडवून टाकायचं काम केले. त्यामुळे भाव असा जरूर घ्यावा की सद्गुरूच ही कर्म नियंत्रित करतात. पण सद्गुरूंचं स्वरूप माहीत नसल्यामुळे सद्गुरू म्हणून व्यक्ती आणि ती व्यक्ती जणू काही सूत्र तंतू धरून आपल्याकडून काही करून घेते अशा प्रकारे याचा अर्थ पाहतो. त्याच्याऐवजी सद्गुरू आपल्याकडून करून घेतात अशा भावनेमुळे आपण आपल्या अहंकारातून मुक्त होतो आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतो. राखण शंकर बसते अबोधाच्या आणि ती उडायला सुरुवात होते. जसे काही बाबा म्हणाले दाभोळकरांना की ज्ञानाचा उपदेश करत नाही अज्ञान दूर करतात बस. सद्गुरु जर काही करत असतील शेवाळ बाजूला चाललं की पाणी आहेच पाणी निर्माण नाही करायला लागेल. तसं तुमच्याही आत तेच तत्व आहे सद्गुरु तत्व पण तुम्हाला त्याचा पत्ता नाही. पण सद्गुरु माझ्याकडून करून घेतात या भावामुळं केवळ मी करतो हा अहंकारजन्य अबोधाचा भाव निघून जातो आणि तो निघून गेल्यामुळं तिथं पोचायला मदत होते. पण असे प्रश्न आले की मला फार बरं आहे. जेव्हा असे प्रश्न आलेले नसतात तेव्हा मी एक मामा पेंढारकरांचा तो प्रश्न घेऊन आलेला असतो. या प्रश्नांमुळे थेट तुमच्याशी बोलणं हे प्रश्न मामा पेंढारकर देखील तुमच्यातल्याच कोणाची तरी प्रतिनिधित्व कदाचित करत असतील तरी देखील इथं उपस्थित असलेल्या व्यक्तीशी संवाद होतो आहे असा भाव या प्रश्नांवर निर्माण होतो. अर्धा मिनिट आपण शांत सगळे निघून जातो. Gracias.